चैप्टर 8 पाठ 8 एक्सरसाइज 1 स्वाध्याय 1 खालील संवाद ऐकूया आणि वाचूया.
अरे क्षितिज, जरा बाहेर रे.
काय बाबा?
आधी तो अस्ताव्यस्त पडलेला पेपर उचल बरं, ती खिडकी उघड, पंखाही लाव आणि एक काम कर, जरा शिलाला पाठव.
हो बाबा.
शिला, अगं तू माझं ते पुस्तक घेतलं होतंस, ते दे बरं लगेच. आणि ऐक, आईला सांग चहा कर.
अहो, हा चहा घ्या आणि एक काम करा.
हां बोल, काय काम आहे?
5 लिटर दूध आणा.
5 लिटर?
आणि हो, दूध मसाला आणि सुका मेवाही आणा.
अरे वा, बासुंदी करणारे वाटत. आणतो.
एक्सरसाइज 4 स्वाध्याय 4 चला शेफ राज्याध्यक्षांकडून बटाटा वड्याची पाककृती शिकूया.
बटाटा वडा साहित्य. 1/2 किलो बटाटे, 1/2 इंच आले, 7-8 पाकळ्या लसूण, 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, बेसन, लाल तिखट, हळद, मीठ, तळण्यासाठी तेल. कृती. बटाटे उकडा, मग सालं काढून ते कुस्करा. आलं, लसूण आणि मिरची यांचं एकत्र वाटण तयार करा. कोथिंबीर बारीक चिरा. आता ते वाटण, बटाटे, कोथिंबीर, हळद आणि मीठ एकत्र मळा. ह्या मिश्रणाचे चपटे गोळे तयार करा. बेसनात लाल तिखट, हळद आणि मीठ घाला. थोड्याशा पाण्यात बेसनाचं दाट मिश्रण करा. कढईत तेल तापवा. बटाट्याचे गोळे बेसनाच्या मिश्रणात घोळवा आणि मग गरम तेलात लालसर होईपर्यंत तळा.